ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಾಖರ್ ಕಾರ್ಖಾನ್ಯಾಂಕಡೂನ್ ಊಸ್ ಶೇತಕರ್ಯಾಂಚಿ ಥಕಬಾಕಿ ಭಾಗವಣ್ಯಾಲಾ ಗತಿ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮಧ್ಯೆ ಸಾಖರ್ ಕಾರ್ಖಾನ್ಯಾನ್ನಿ ಗಾಳಪ್ ಹಂಗಾಮ್ ಪೂರ್ಣ ಝಾಲ್ಯಾನಂತರ್ ಯಾವರ್ಷಿ ಶೇತಕರ್ಯಾನ್ನಾ 97% FRP ಭಾಗವಲಿ ಆಹೆ. ಕಾರ್ಖಾನ್ಯಾನ್ನಿ 13,149 crore ರುಪಯಾಂಚಿ ಥಕಬಾಕಿ ಭಾಗವಲಿ ಆಹೆ ಆಣಿ ಆತಾ ಕೇವಳ 358.66 crore ದೇಯ ಆಹೆ. कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीच्या रूपात 13,508.22 crore रुपये द्यायचे होते, ज्यापैकी 15 जून पर्यंत 97% थकबाकी भागवण्यात आली होती. 144 साखर कारखान्यांपैकी जवळपास 107 कारखान्यांनी 100% एफआरपी भागवली आहे. गेल्या हंगामात रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट मिळवणाऱ्या 73 साखर कारखान्यांच्या तुलनेत यावर्षी कोणत्याही साखर कारखान्याला नोटीस दिली गेली नाही. 2020-21 हंगामात महाराष्ट्रात ऊस क्षेत्र 2019-20 हंगामातील तुलनेमध्ये जवळपास 43% वाढले आहे. 2019 कमी पाऊस आणि पुरामुळे ऊस क्षेत्र आणि उत्पादनात मोठी घट दिसून आली होती. 2019-20 हंगामाच्या 7.76 lakh hectare तुलनेत 2020-21 क्षेत्र 11.12 lakh hectare पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. साखरेचे उत्पादन 2020-21 हंगामात जवळपास 101.34 lakh tons होण्याची शक्यता आहे, तर 2019-20 61.61 lakh इतके उत्पादन झाले, जे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 39.73 lakh tons कमी होते.